मृत्यूतून उठल्यानंतर 40 दिवसांपर्यंत येशू अनेक जणांना प्रगट झाला. तो जिवंत होता हे अनेक जणांनी पाहिले. स्वर्गीय पित्याकडे जाण्यास तो आता तयार होता. ज्यासाठी तो आला होता ते काम त्याने संपविले होते. सर्व जगातील सर्व लोकांना ही चांगली बातमी सांगावयास येशूने शिष्यांना सांगितले. शिष्यांनी येशूला पृथ्वी सोडताना व स्वर्गात जाताना पाहिले. 2 देवदूत प्रगटले व शिष्यांना त्यांनी सांगितले, येशू ज्याप्रमाणे स्वर्गात गेला त्याप्रमाणे तो एक दिवस परत येणार. परत येण्याच्या वेळेपर्यंत येशू स्वर्गातच राहील. जे येशूवर विश्वास ठेवतात व त्याचे अनुसरण करतात त्यांच्यासाठी येशू स्वर्गात जागा तयार करीत आहे. तुमच्याविषयी काय आहे? तुम्ही येशूवर विश्वास ठेवून त्याला अनुसरणार काय? त्याला भेटावयास तुम्ही तयार आहात काय?